चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस सर्वेक्षण 50% पूर्ण, टीसीओ। आगामी गाळप हंगामात 2020-21 साठी सुरू असलेल्या ऊस सर्वेक्षणाचे काम 50% पूर्ण झाले आहे। उर्वरित कामही विभागाकडून लवकरच पूर्ण केले जाईल। 30 जून पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष आहे। हे लक्ष निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करणाऱ्यांना कामात गती आणण्याचे निर्देश दिले आहेत। ऊस विभाग आणि साखर कारखान्यांकडून ऊस सर्वेक्षणाचे काम सुरू आहे। ऊस पर्यवेक्षक आणि कारखान्याचे कर्मचारी संयुक्तपणे गावात जाऊन तिथल्या ऊस पिकांचे सर्वेक्षण करत आहेत। दरम्यान शेतकऱ्यांकडून घोषणापत्रही भरून घेतले जात आहे, ज्यामुळे पुढे जाऊन शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही। या संदर्भात शेतकऱ्यांना सर्वेक्षण दरम्यान सर्व दस्तऐवज आपल्या सोबत ठेवण्याचे आवाहन केले जात आहे। जिल्हा ऊस अधिकारी ओम प्रकाश सिंग यांनी सांगितले की जवळपास 50% काम पूर्ण झाले आहे। उर्वरित कामही लवकरच पूर्ण करण्यासाठी सर्व ऊस पर्यवेक्षकांना आदेश देण्यात आले आहेत, असं ते म्हणाले। कामात गती आणणे गरजेचे आहे। कोणत्याही परिस्थितीत 30 जून पर्यंत सर्व कामे पूर्ण करायची आहेत। शेतकऱ्यांनी सांगितले की त्यांनी सर्वे दरम्यान आधार कार्ड, बँक पासबुक त्यांच्या झेरॉक्स प्रति सोबत ठेवणे आवश्यक आहे। यामुळे सर्वेक्षणात कसलाही उशीर होऊ नये। सर्वेक्षण कार्यात शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे, तरच काम वेळेत पूर्ण केले जाऊ शकेल।